ಗೋಪಿಚನ ವಲ್ಲಭ ಗಿರಿವರಧಾರಿ ಜಯ ಗೋಪಿಜನ ವಲ್ಲಭ ಗಿರಿವರಧಾರಿ ಯಶೋದನಂದನ ವ್ರಜ ಜನರಂಜನ ಯಶೋದನಂದನ ವ್ರಜ ಜನರಂಜನ ಯಮುನಾ ತೀರಾವನಚಾರಿ ಯಮುನಾ ತೀರಾವನಚಾರಿ ಜಯ ರಾಧಾ ಮಾಧವ ಕುಂಜ ಬಿಹಾರಿ ಜಯ ರಾಧಾ ಮಾಧವ ಕುಂಜ ಬಿಹಾರಿ ಜಯ ಗೋಪಿಜನ ವಲ್ಲಭ ಗಿರಿವರಧಾರಿ ಜಯ ಗೋಪಿಜನ ವಲ್ಲಭ ಗಿರಿವರಧಾರಿ ಯಶೋದನಂದನ ವ್ರಜ ಜನರಂಜನ ಯಶೋದನಂದನ ವ್ರಜ ಜನರಂಜನ ಯಮುನಾ ತೀರಾವನಚಾರಿ ಯಮುನಾ ತೀರಾವನಚಾರಿ ಜಯ ರಾಧಾ ಮಾಧವ ಕುಂಜ ವಿಹಾರಿ ಜಯ ಗೋಪಿಜನ ವಲ್ಲಭ ಗಿರಿವರಧಾರಿ ಯಶೋದನಂದನ ವ್ರಜ ಜನರಂಜನ ಯಮುನಾ ತೀರಾವನಚಾರಿ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ राम राम हरे हरे। हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे। जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जय गौरनिताय 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 जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव।
ಜಯ ಓಂ ವಿಷ್ಣುಪಾದ ಪರಮಹಂಸ ಪರಿವ್ರಾಜಕಾಚಾರ್ಯ ಅಷ್ಟೋದಶ ಶ್ರೀಮತ್ ಅಭಯ ಚರಣ ಅರವಿಂದ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀಪಾದ ಕೀ ಅನಂತ ಕೋಟಿ ವೈಷ್ಣವ ವೃಂದ ಕೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಾಥ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗೌರ್ನಿತಾಯ ಕೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಾಥ ಬಲದೇವ ಸುಭದ್ರಾಮಯ್ಯಾ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ರಾಧಾವರಂ ವೃಂದಾವನ ಚಂದ್ರ ಕೀ ಜಯ ಗೌರ್ ಪ್ರೇಮಾನಂದೇ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತಾ ಅಧ್ಯಾಯ 12 ಶ್ಲೋಕ 10 ಭಕ್ತಿಯೋಗಕ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸಾರಿ ಮರಾಠಿ ಭಕ್ತಿಯೋಗ ಜಬ ಶ್ಲೋಕ ಹೇ ಅಭ್ಯಾಸೇಪ್ಯ ಸಮರ್ಥೋಸಿ ಮತ್ಕರ್ಮ ಪರಮೋ ಭವ ಮದರ್ಥಮಪಿ ಕರ್ಮಾಣಿ ಕುರುವನ್ ಸಿದ್ಧಿಂ ಅವಾಪ್ಸಸಿ ಕೊಡಿ ಮಣ್ಣಾರತ್ ಕ ಮಾಗೂನ್ ಮಣ್ಣಾರತ್ ಅಭ್ಯಾಸೇಪ್ಯ ಸಮರ್ಥೋಸಿ ಮತ್ಕರ್ಮ ಪರಮೋ ಭವ ಮದರ್ಥಮಪಿ ಕರ್ಮಾಣಿ ಕುರುವನ್ ಸಿದ್ಧಿಂ ಅವಾಪ್ಸಸಿ ಅಭ್ಯಾಸೇಪ್ಯ ಸಮರ್ಥೋಸಿ ಮತ್ಕರ್ಮ ಪರಮೋ ಭವ ಮದರ್ಥಮಪಿ ಕರ್ಮಾಣಿ ಕುರುವನ್ ಸಿದ್ಧಿಂ ಅವಾಪ್ಸಸಿ ಶಬ್ದಶಾರ್ಥ ಅಭ್ಯಾಸೇ ಅಭ್ಯಾಸ ಕರ್ಣ್ಯಾಮಧಿ ಅಪಿ ಜರಿ ಅಸಮರ್ಥ ಅಸಮರ್ಥ ಅಸಿ ತೂ ಆಹೇಸ್ ಮತ್ಕರ್ಮ ಮಾಝೆ ಕರ್ಮ ಪರಮಃ ಪರಾಯಣ ಭವ ಹೋ ಮತ್ ಅರ್ಥಂ ಮಾಝಾ ಕರ್ತಾ ಅಪಿ ಜರಿ ಕರ್ಮಾಣಿ ಕರ್ಮ ಕುರುವನ್ ಕರುನ್ ಸಿದ್ಧಿಂ ಸಿದ್ಧಿ ಅವಾಪ್ಸಸಿ ತೂ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ಶೀಲ್ ಶ್ಲೋಕಾಚ ಭಾಷಾಂತರ್ ಜರ್ ತೂ ಭಕ್ತಿಯೋಗಾಚಾ ವಿಧಿವಿಧಾನಂಚೆ ಪಾಲನ್ ಕರ್ಣ್ಯಾಸ್ ಅಸಮರ್ಥ ಅಶೀಲ್ ತರ್ ಕೇವಳ ಮಾಝಾ ಕರಿತಾ ಕರ್ಮ ಕರ್ ಕಾರಣ ಮಾಝಾ ಕರ್ತಾ ಕರ್ಮ ಕೇಲ್ಯಾನೆ ತುಲಾ ಪೂರ್ಣ ಸಿದ್ಧಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ್ ಕೃಪಾ ಮಾಝ್ಯಾ ನಂತರ ಅರ್ಥ ಮನಾ ಜರ್ ತೂ ಭಕ್ತಿಯೋಗಾಚ್ಯಾ ವಿಧಿವಿಧಾನಂಚೆ ಪಾಲನ್ ಕರ್ಣ್ಯಾಸ್ ಅಸಮರ್ಥ ಅಶೀಲ್ ತರ್ ಕೇವಳ ಮಾಝಾ ಕರ್ತಾ ಕರ್ಮ ಕರ್ ಕಾರಣ ಮಾಝಾ ಕರ್ತಾ ಕರ್ಮ ಕೇಲ್ಯಾನೆ ತುಲಾ ಪೂರ್ಣ ಸಿದ್ಧಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ್ ತಾತ್ಪರ್ಯ ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ದ್ವಾರ ಜಯ ಅಭರಣ ಚರಣಾರವಿಂದ ಭಕ್ತ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಗುರುಂಚ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾನುಸಾರ ಜೋ ಭಕ್ತಿ ಯೋಗಾಚ ವಿಧಿ ವಿಧಾನಾಂಚೆ ಪಾಲನ್ ಕರೂ ಶಕತ್ ನಾಹಿ ತೋ ಸುದ್ಧಾ ಭಗವಂತಾನ್ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥ ಕರ್ಮ ಕರೂನ್ ಪೂರ್ಣಾವಸ್ಥೆ ಪ್ರತ್ ಉನ್ನತ ಹೌ ಶಕ್ತೋ ಹೆ ಕರ್ಮ ಕಶಾ ಪ್ರಕಾರೆ ಕರಾವೆ ಯಾಚೆ ವಿವರಣ ಪೂರ್ವೀಚಾ 11 ಅಧ್ಯಾಯಚಾ 53 ಶ್ಲೋಕಾಮಧ್ಯೆ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಆಹೆ ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆಚಾ ಪ್ರಚಾರಾಬದ್ದಲ್ ಮನುಷ್ಯಾಲಾ ಸಹಾನುಭೂತಿ ಅಸ್ಲಿ ಪಾಹಿಜೆ ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆಚಾ ಪ್ರಚಾರಾಮಧ್ಯೆ ಸಂಲಗ್ನ ಅಸ್ಲೇಲೆ ಅನೇಕ ಭಕ್ತ ಆಹೆತ್ ಪರಂತು ತ್ಯಾನ್ನಾ ಮದತಿಚಿ ಗರಜ ಅಸ್ತೆ ಮನೂನ್ ಭಕ್ತಿಯೋಗಾಚಾ ವಿಧಾ ವಿಧಾನಾಂಚಾ ಅಭ್ಯಾಸ ಮನುಷ್ಯ ಕರು ಶಕತ್ ನಸೇಲ್ ತರ್ ತೋ ಅಶಾ ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯಾಲಾ ಸಹಾಯ ಕರು ಶಕ್ತೋ ಕೋಣತ್ಯಾಹೀ ಕಾರ್ಯಾಸಾಠಿ ಭೂಮಿ ಭಾಂಡವಲ್ ಸಂಘಟನಾ ಆಣಿ ಪರಿಶ್ರಮಾಚಿ ಅವಶ್ಯಕತಾ ಅಸ್ತೆ ಜಾ ಪ್ರಮಾಣೆ ಉದ್ಯೋಗ ಧಂದ್ಯಾನ್ಮಧ್ಯೆ ಮನುಷ್ಯಲಾ ರಾಹಣ್ಯಾಕರ್ತಾ ಜಾಗಾ ಗುಂತವಣುಕಿಸಾಠಿ ಭಾಂಡವಲ್ ಪರಿಶ್ರಮ ಆಣಿ ವಿಸ್ತಾರ ಕರ್ಣ್ಯಾಸಾಠಿ ಸಂಘಟನಾ ಆಣಿ ಪರಿಶ್ರಮಾಚಿ ಅವಶ್ಯಕತಾ ಅಸ್ತೆ ತ್ಯಾಚ ಪ್ರಮಾಣೆ ಯಾ ಗೋಷ್ಟಿಂಚಿ ಕೃಷ್ಣ ಸೇವೆಮಧ್ಯೆಹಿ ಅವಶ್ಯಕತಾ ಅಸ್ತೆ ಯಾಮಧಿಲ್ ಪ್ರಮುಖ ಭೇದ ಮಂಜೆ ಸಾಂಸಾರಿಕ ಕರ್ಮ ಹೇ ಇಂದ್ರಿಯ ತೃಪ್ತಿಕರ್ತಾ ಕೇಲೆ ಜಾತೆ ತಥಾಪಿ ತೇಚ ಕರ್ಮ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಂಚ್ಯ ಸಂತುಷ್ಟಿಕರ್ತಾಹಿ ಕರ್ತಾ ಯೇತೆ ಅಸೆ ಕರ್ಮ ಮಂಜೆಚ್ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕರ್ಮ ಹೋಯ್ ಜರ್ ಮನುಷ್ಯನ್ಕಡೆ जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्ण प्रचार भावनात्मकतेच्या प्रचारासाठी मंदिर अथवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो सहयोग करू शकतो. असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्र आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी. मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उत्पन्न होता येते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यानंतर तो परिपूर्ण होतो. ओम अज्ञानतिमिरंदस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीतं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामह्यं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सगणरघुनाथान् सहललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरत्विषे नमः. वैराग्यविद्यानिजभक्तियोगा शिक्षार्थमेका पुरुषपुराणा श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी कृपाम्बुधिरियत्तमहं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अथई तदपशक्तोसी कर्तुं मद्योगमाश्रिता सर्वक. अच्छा, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्ससी. जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यास असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईलच. हरे कृष्णा. तर शिरोप्रभुपाद या तात्पर्यात पहिल्या वाक्यात म्हणतायत, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करू शकत नाही तो सुद्धा भगवंतांप्रित्यर्थ कर्म करून पूर्ण अवस्थेत उन्नत होऊ शकतो. आता हे जे गीतेचे 5 श्लोक आहेत त्यांचे अर्थ आपण जाणून घ्या, म्हणजे भक्तीच्या वेगवेगळ्या अवस्था काय आहेत, कसं कशा प्रकारे उन्नत होता येते हे याच्यात दिलेलं आहे. तर ह्या ज्या 5 पायऱ्या आहेत या आपण एका प्रकारे म्हणू उतरत्या पायऱ्या आहेत, उतरती भाजणी ज्याला आपण म्हणतो, डिक्रीजिंग सिक्वेन्स इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो तसा येतो. तर सर्वात उच्च अवस्था कोणती आहे, तर या श्लोकात भगवंत म्हणतात भक्तीची सर्वोत्तम अवस्था कोणती आहे. पहिला श्लोक, माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, अशा रीतीने तू निस्संदेह माझ्यामध्ये वास करशील. मग सर्वोच्च अवस्था कोणती, तर भगवद्गीतेत भगवंत म्हणतायत 9व्या श्लोकाच्या शेवटी, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामई वैश्यसी युक्तव आत्मानं मत्परायण. किंवा मग मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामय वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. त्यातले पहिले दोन जे पहिले पहिली ओळ जी आहे पहिली पंक्ती त्या दोघींकडे समान आहेत बघा काय म्हणतात मनमनाभव मत भक्तो मनमनाभव म्हणजे तुझं मन सतत माझ्यात गुंतव सतत माझे चिंतन कर आणि भव मत भक्तो माझा भक्त हो मद याजी मला माझं यजन कर माझं पूजन कर माम नमस्कुरु मला नमस्कार कर मला वंदन करत जा आणि अशा रीतीने तू जर या भक्तियोगात म्हणजे हे जे भक्तीचे विधविधानं दिली आहेत त्यांचं पालन करशील तर मामे वैश्यसी तू निश्चित माझ्यापर्यंत येऊन पोचशील माझ्याकडे येशील. किंवा दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात की मी तुला वचन देतो की तू निश्चित माझ्याकडे येशील प्रतिजाने मी तुला वचन देतो कारण तू मला प्रिय आहेस. तर भगवंताला जर प्रिय व्हायचं असेल तर ह्या विधिविधानांचं पालन करणं म्हणजे भक्तियोग भक्तियोगाचं पालन करणं. नंतर त्याच्या पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात की समजा तुला हे जमत नसेल तुला हे करणंही जमत नसेल हरे कृष्णा हरि बोल दर्शनाला आलेल्या भक्तांना विनंती आहे की आपापसात बोलू नका प्रवचन चालू असताना आपापसात गप्पा मारू नका नाही तर बाहेर जाऊन बसा कारण प्रवचन करण्याला त्यांनी हे होतं बरोबर नाही असं. तुम्हाला जर आपापसात बोलायचं असेल तर बाहेर कॉरिडॉर आहे हॉलमध्ये बसून बोलू नका शांतता राखा प्लीज मुलांना खेळायचं असेल तर बाहेर घेऊन जा. हरे कृष्ण भगवत कथा चालू असताना आपापसात गप्पा मारायच्या नसतात भगवंतांचा अपमान येतो आणि भगवंतांच्या उपस्थितीत तर मुळीच नाही ती गप्पा मारायची जागा नाही आहे आपापसात बसून. हरे कृष्ण तर हे पहिलं भक्तिविधानाचं पालन झालं तर त्याच्यानंतर भगवंत म्हणतात समजा हे शक्य नाही आहे होतं काही काही वेळेला सामाजिक स्थिती असते वैयक्तिक अवस्था असते की उघडपणे या गोष्टी करता येत नाहीत किंवा काही ठिकाणी मंदिरं नसतात. आता मध्यपूर्वेत तुम्हाला माहिती आहे पुष्कळ देश इस्लामिक देश आहेत तिथे मंदिरांना वगैरे परवानगी नाही आहे. इतकंच नाही तर सौदी अरेबियासारख्या देशात तुम्ही भगवंतांचं चित्र भगवंतांची पुस्तकं धार्मिक पुस्तकं पालन करता येत नाही किंवा काही लोकांच्या व्यवसायामुळे अनेक गोष्टींच्या अडचणीमुळे त्यांना काही बंधनं असतात आणि त्यामुळे ते जी सांगितलंय हे भक्तिविधानाचा जो पहिला भगवंतांनी सांगितलाय त्याचं किंवा तिथपर्यंत त्या अवस्थेला ते जाऊ शकत नाहीत कारण मनुष्यावर पहिल्यांदा भौतिक इच्छांचा खूप प्रभाव असतो त्यामुळे ते करायला त्याला थोडी लाज वाटते लोक काय म्हणतील वाटतं किंवा त्याची मनाची तयारी होत नाही तो दुसऱ्या गोष्टीने आकर्षित होतो. पण ही सर्वोच्च अवस्था आहे मनमनाभव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामैवैश्यसि युक्त्वैव आत्मानं मत्परायण. तर हे जे ह्या ज्या चार गोष्टी सांगितल्या या भक्तिविधानातल्या विधिविधानातल्या सर्वोच्च गोष्टी अर्थात त्यानंतर भगवंतांसाठी भोग करणे तोच भोग ग्रहण करणे आणि जिव्हाचं सतत भगवंताच्या नामोच्चारात भगवानच्या प्रचारात भगवंतांचे गुण गाण्यात स्तोत्र म्हणण्यात यात जिव्हेला गुंतवणं हा एक भक्तियोगातला सर्वोच्च मार्ग आहे. तर त्याच्या पुढची अवस्था भगवंत सांगतात की समज हे तुला जमत नसेल तर ते काय म्हणतात हे धनंजय तू जर आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यास असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. मुळात भक्तियोगाचं पालन करायला भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली पाहिजे. तर ह्या ज्या एक श्लोक आहेत की ज्याच्यात भक्तीचे पायऱ्यांचं वर्णन केलेलं आहे पहिली काय आदौ श्रद्धा आदौ श्रद्धा पहिले तुमची भगवंतावर श्रद्धा असली पाहिजे म्हणजे तुम्ही आस्तिक असला पाहिजेत भगवंत वर तुमची प्रेम असतं म्हणजे भगवंत आहेत कोणतरी आपली जीवन ही सृष्टी नियंत्रण करणारा कोणतरी आहे आणि तो म्हणजे ईश्वर, ही पहिले श्रद्धा पाहिजे तुमची. जरी मनाला पटत नसलं तरी भगवंताला वंदन करणं हे तुम्हाला करायला पाहिजे, म्हणजे तिथून तुमची श्रद्धा उत्पन्न होते, आदौ श्रद्धा. मग काय तर तो साधू संघ. मग श्रद्धा उत्पन्न झाल्यावर पुढची पायरी काय तर तुम्ही साधू संघ, म्हणजे सत्संगात जाणे, भगवंताविषयी. साधू म्हणजे काय? जे लोक भगवंताच्या कथा सांगतात ते साधू, जे लोक भस्म फासतात, भगवे कपडे घालतात आणि भीक मागत फिरतात, भिक्षा मागत फिरतात आणि पोटासाठी भगवे कपडे धारण करतात, ते साधू नव्हेत. आम्ही एकदा हिमालयात गेलो होतो तर तिथे केदारनाथला काही साधू बसले होते आणि त्यांच्या आपापसात गोष्टी कुठल्या चालल्या होत्या, तर गांजा कुठे मिळेल, कुठे चालतो, काय चालतो, तर हे असे लोक साधू नव्हेत. तर मी त्यांना म्हटलं सुद्धा, अहो आमच्यासारखे गृहस्थ लोक तुमच्या ह्या गोष्टी ऐकून काय वाटेल त्यांना, साधू आम्ही तुम्हाला साधू समजतो, तुम्ही आमच्यासमोर अशा गोष्टी करता, बरोबर नाही. त्यामुळे आम्ही नाही काळजी करत त्याची, आम्ही बंबोले नाथवाले आहोत. आम्हाला तर हे असे व्यसनी किंवा असे तऱ्हेने जे असतात ते साधू नव्हे. साधू कोण? खरा साधू जो भगवंतांचं कथाकथन करतो, गुणगान करतो, भगवंताची कथा सांगतो. मग तो बाहेरच्या बाजू बाहेरून साधूसारखा वेशात नसला तरी तो खरा साधू आहे. तर आपण म्हणत होतो की मला प्राप्त करण्याची तू इच्छा तत्पर, हां, तर साधू संघ. तर तो साधू संघ, साधू संघ म्हणजे सत्संग, जिथे भगवंतांची कथा चालते ते, किंवा जिथे भगवंतांचं गुणगान होतं. तर भगवंत नारद मुनींना एका श्लोकात अगदी छानपणे सांगतात की नाहम तिष्ठामी वैकुंठे. हे नारदा, मी वैकुंठात नाहीये, नाहम तिष्ठामी वैकुंठे. योगी नाम हृदये शिवा, योगींच्याही हृदयात नसतो, मग कुठे असतो? तत्र तिष्ठामी नारद यत्र गायंती मद्भक्ता. जिथे माझे भक्त माझं गुणगान करतात, गायन करतात, कीर्तन करतात, नामस्मरण करतात, तिथे मी असतो. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात की कलियुगे कृष्ण अवतार, नामे कृष्ण अवतार. कलियुगात जो कृष्ण अवतार आहे, भगवंतांचा हे आहे अवतार, तो नामात आहे. म्हणून कलियुगात नामस्मरणाला भयंकर महत्व दिलेलं आहे. म्हणून नामस्मरण हे भगवत भक्तीचं प्राप्त करण्याचं सर्वोत्तम आणि सर्वात सोपं साधन आहे. आणि ह्याच्यावर अनेक श्लोक आहेत आपल्या शास्त्रात, अनेक ठिकाणी यावर सांगण्यात आलेलं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम इव केवलम कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. आपण म्हणतो बघा, त्रिवार त्रिवार वंदन तुला. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं हे करतो, आदर व्यक्त करतो, तेव्हा आपण नेहमी त्रिवार करतो, जय जयकार तीनदा करतो. म्हणून त्रिवारला आपल्याकडे महत्व आहे. त्रिवार वंदन तुला असं आपलं गीत आहे कुठलं तरी, एक भारत मातेच्या गुणगा याच्या प्रीत्यर्थ. तर तसंच ह्या श्लोकात काय म्हटलेलं आहे? हरेर नाम एकदा, हरेर नाम दोनदा, हरेर नाम तीनदा, एव केवलम दुसरं काही नाही, फक्त हरिनाम. कलौ या कलियुगात पुन्हा तीनदा, नास्तीएव नाही, नास्तीएव नाही, नास्तीएव नाही, काय अन्य उपाया. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कलौ नास्तीएव नास्तीएव गती अन्यथा. गती म्हणजे प्रगतीचा मार्ग, सद्गती आपण म्हणतो, गती, त्याला गती मिळेल. गती मिळेल म्हणजे वेगाने. तर कलियुगात तुम्हाला जर हे कलियुगाचे परिणाम जर टाळायचे असतील वेगाने, तर हरेर नाम सारखा दुसरा उपाय नाही. नंतर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशक नाम नाम. षोडशक म्हणजे सोळा. हरे कृष्ण 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 हरे हरे आठ, हरे राम 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 हरे हरे सोळा. असे सोळा जे अक्षरांचा जो हा शब्दांचा जो मंत्र आहे, इति षोडशक नाम नाम कली कलमश नाशनम. कलिकल्मश कलियुगाचे जे वाईट परिणाम आहेत ते नाश करायला कलिकल्मशनं नातः परतर उपाया न अतः याच्याशिवाय परतर उपाया परतर म्हणजे जास्ती चांगला याच्यापेक्षा सर्वोत्तम याच्यापेक्षा जास्ती चांगला उपाय नातः परतर उपाया सर्व वेदेषु दृश्यते हे वेद सगळे घ्या तुम्ही चारही वेद काय आणखीन पुराणं घ्या वेद घ्या उपनिषदं घ्या आणखीन काय इतिहास घ्या रामायण भारत या महाभारत या सर्वांमध्ये या 16 अक्षब्दी शब्दांच्या मंत्राशिवाय सर्वोत्तम उपाय सर्वश्रेष्ठ उपाय दुसरा कुठलाही दिसत नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं किंवा भागवतममध्ये जेव्हा सुखदेव गोस्वामी कलियुगाचे परिणामांचं सांगत होते कलियुग कसं असेल काय असेल तर त्यांनी काय सांगितलं की प्रायण अल्पायुष्या सभ्य कलावस्मिन युगे जनाम मंदासुमंदमतयो मंदभाग्या उपद्रुता कलियुगात सर्वसामान्य माणसं कशी असतील मंदबुद्धी असतील त्यांना बुद्धी कमी असेल मग बुद्धी कमी असेल म्हणजे कुठली बुद्धी आध्यात्मिक बुद्धी आपण म्हणतो सायंटिस्ट काय कमी बुद्धीचे आहेत का नाही सायंटिस्ट बुद्धिवान आहेत रॉकेट तयार करतात चंद्रावर पाठवतात सगळं पाठवतात पण ते भौतिक बुद्धिमत्ता आहे ती त्यांची पण आपल्या शास्त्रात जी ही बुद्धी म्हटलेली आहे ही आध्यात्मिक बुद्धी म्हटलेली आत्म्याविषयीचं ज्ञान भगवंत श्रीकृष्ण ह्याच्यात सांगतात की आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे तुम्ही कोण आहात हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे बाकीचं ज्ञान हे तुम्हाला भौतिक जगात उपयोगी येतं पण तुम्ही बाकीचं ज्ञान कितीही प्राप्त केलं तरी या जीवनाच्या ज्या 4 सीमा आहेत कुठलं जीवनाच्या 4 सीमा कुठल्या सांगितल्या आहेत काम कुठल्या धर्म अर्थ नाही सॉरी पोषण नंतर काम वासना पूर्ण करणे हे आणि जन्म मृत्यू जरा व्याधी या जन्म मृत्यू जरा व्याधीचं जे आपल्यावर बंधन आहे ते तुम्ही भौतिक ज्ञान कितीही प्राप्त केलं तरी ह्यातनं मुक्त होऊ शकत नाही भौतिक ज्ञान प्राप्त करा भौतिक वैभव प्राप्त करा कोणी मुक्त झालाय जगातला हुशारातला हुशार बुद्धिवान व्यक्तीसुद्धा जन्माला आलाय म्हातारा झालाय रोग झालाय आणि मृत्यू पावलाय तर हे जे 4 हे आहेत त्याच्या बाहेर तो जाऊ शकत नाही तर ही जी आपल्याला सक्तीची शिक्षा आहे कोणी आहे का मला म्हातारा व्हायला मी तयार आहे आनंदाने हात वर करा मी म्हातारा व्हायला तयार आहे हात वर करा कोणी नाही मी रोगाने मरायला तयार आहे करा हात वर मी मरायला तयार आहे योगाने नाही आणि मला व्याधी आली तरी चालेल पण हे नको असूनही आपल्याला येतं जीवनात अनेक दुःख आपल्याला नको असताना येतात आपल्याला दिसतं कोणी दुःखासाठी प्रयत्न करतो का नाही जगात प्रत्येक जीव जो आहे हा 2 प्रवृत्ती घेऊन आलेला आहे त्याच्या सगळ्या कार्यक्रमाचं त्याच्या सगळ्या कर्माचं तो जे काही करत असतो त्याची फक्त त्याला 2 फळं हवी असतात कुठलं दुःख निवृत्ती सुख प्राप्ती 2 शब्दात मग तुम्ही म्हणाल कोणाला कीर्ती हवी असते कोणाला धन हवं असतं कोणाला काय हवं असतं पण सर्वात शेवटी अगदी बेसिक ज्याला म्हणतो आपण ते काय दुःख निवृत्ती सुखप्राप्ती मग त्याच्यासाठी तो कीर्ती मिळवतो धन मिळवतो मान मरातब मिळवतो त्याला सुख मिळतं त्याच्यात तो त्याचा सुखप्राप्तीचा मार्ग आहे पण सगळे अगदी तुम्ही कोणीही पाहिलं तरी जगही सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधो निपाहे समर्थ रामदास म्हणून गेलेले हा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधो निपाहे कोणी नाहीये सगळ्यांना दुःख आलेली आहेत मग ही दुःख आपल्यावर काय येतात कारण आपण भौतिक जगात आहोत आपल्याला हे शरीर आहे आणि हे शरीर जे आहे म्हणून म्हटलं शरीर अविद्या जाल हे जे आहे ना अंधकाराचं जाळं आहे आणि इंद्रिय तृप्ती ही त्या ते जाळ्याचं दोरे आणि ते आपल्याला या जाळ्यात बांधून ठेवतात म्हणणं सोपं आहे हो इंद्रिय तृप्ती असं आहे तसं सब कळतं पण वळत नाही माणसाची सर्वात मोठी जर अडचण असेल तर कळतं पण वळत नाही असं आपल्याकडे म्हणण्यात येतं मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपल्या अंगात ताकद नसेल तर आपण कशाची तरी मदत घेतो की नाही. ज्या आपल्यात एखादी गोष्ट करायची नसेल तर निश्चित आपण मदतीकडे कोणाकडे तरी जातो. मग मदत कोणाची घ्या? भौतिक जीवनात आपण आपल्यापेक्षा जे वरचे लोक असतात त्यांची मदत घेतो, त्यांचं सहाय्य घेतो. पण त्यातनं जन्मजरा व्याधी मृत्यू हे जी शिक्षा आहे यातनं शिक्षा नाही आहे. आणि दुःखात नाही कोणी तुम्हाला मुक्त करू शकत नाही तसं. मग कोण आहे, त्याचा उपाय काय आहे? तर भगवंतांचं सहाय्य घेणं. कारण भगवंत भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगतात, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम ब्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माशुच. किंवा कुठला येतो एक श्लोक, मत्प्रसादात तरिष्यति, ठीक आहे आता आठवत नाही. तर एक श्लोक असा आहे की मला जर शरण येशील तर ह्या भौतिक जगातल्या सर्वात दुःख सर्वात कठीण ह्याच्यावरही तू मात करशील, कठीण गोष्टींवरही तू मात करशील, असा एक श्लोक आहे भगवद्गीतेत. तर भगवद्गीतेत भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी तुला सर्व पापातनं मुक्त करीन. आपल्या दुःखांची कारणं काय आहेत? दुःखांची कारणं काय आहेत? आपली पापकृत्य, आपण जे चुकीचं करतो. साधा सरळ कर्माचा नियम काय? सत्कर्म कराल चांगलं फळ मिळेल, दुष्कर्म कराल वाईट फळं मिळतील. अभ्यास कराल चांगला पुढे जाल, नुसतं टिवल्याबावल्या करत फिरलात तर तुमचं हे होईल. किंवा कसंही आपण सर्वसामान्य व्यवहारात पाहतो की जे सरळ मार्गी नीट मार्गाने जातात ते नक्कीच सुखी होतात, अंतिमता तेच सुखी होतात. आपल्याला पुष्कळ वेळेला दिसतं की अरे हा मनुष्य इतकं खोटं वागतो, इतकं पापं करतो, इतकं हे करतो, तरी तो मजेत आहे. आणि मी मात्र एवढं पाळतो तरी मला मी का दुःखात? तर ह्याचं कारण आपलं शास्त्र काय देतं? पूर्वजन्मीची कृत्य. आता उदाहरणार्थ समजा एक शेतकरी आहे, आता एक छान उदाहरण देतात धान्याची कणगी. एक शेतकरी आहे, त्यांनी एक दोन वर्षापूर्वी शेती केली पण त्याच्याकडे नीट लक्ष दिलं नाही, कशी तरी केली. मग त्याचं धान्य काय केलं? त्यांनी कणगीत भरून ठेवलं. आणि मग आता तो चांगलं लक्ष देतोय, आता तो व्यवस्थित शेती करतोय, तर त्याला छान धान्य मिळालं. ते त्याने वरती टाकलं. कणगी भरत आल्यावर वरच जाणार ना, ते दुसरीकडे कुठे ठेवणार? त्याच्यात ठेवतो. आणि मग वापरायला काढलं की काय होणार? जुनं धान्य जे त्यांनी नीट पिकवलं नाही, लक्ष नाही देऊन, ते पहिल्यांदा बाहेर येणार. तसं आपली पूर्वकर्माची जी फळं आहेत त्याप्रमाणे आपल्याला या जन्मात मिळत असतं. आणि ह्या जन्माची जी फळं ह्या जन्मात जे तुम्ही करता, आता जे वर्तमानात करता त्याचा उपयोग तुम्हाला भविष्य काळात होत असतो. हे आपल्या कर्माच्या फळाचं कर्माचा नियम आहे की सत्कर्म तुम्ही आत्ता केलं त्याचा परिणाम तुम्हाला पुढे दिसेल. लगेच कसा दिसेल? अरे साध्या गोष्टींचा परिणाम लगेच दिसत नाही. एक मनुष्य आजारी आहे, त्याला काय आपल्याकडे म्हणता पी हळद आणि हो गोरी, आपल्याकडे एक म्हण आहे पी हळद आणि हो गोरी. लगेच काय दुसऱ्या दिवशी गोरा होणार आहे का? वर्षानुवर्ष तुम्हाला ते करायला पाहिजे. किंवा आपण रोजच्या जीवनातही पाहतो लोक जे काही मिळवतात किती कष्ट करून मिळतात, वर्षानुवर्ष कष्ट करतात ते मिळवण्यासाठी, किती त्याच्यामध्ये मेहनत घेतात, किती आपलं पूर्ण जीवन त्याला समर्पण करतात, तेव्हा ते मिळतं, लगेच नाही मिळत. आणि काही जण आपण पाहतो त्यांना जन्मतःच सगळं मिळून जातं. मग असं का होतं? असं का होतं? तर ते पूर्वजन्मीची जी तुमची कृत्य आहेत ते. म्हणून आपल्याकडे कर्माचा नियम हा आपल्या जीवनाचा काय म्हणाल जीवन चालवणारा नियम आहे. म्हणून आपल्या धर्मात कर्माच्या नियमाला फार स्थान आहे. आणि म्हणून पूर्वजन्मसुद्धा आपल्याकडे मान्य केला आहे, पुनर्जन्म. आणि भगवद्गीतेच्या 15 श्लोका अध्यात जर तुम्ही 3-4 श्लोक पाहिले तर स्पष्टपणे भगवंत म्हणतात पुनर्जन्म आहे. किंवा जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च, भगवंत भगवद्गीतेत सांगतात जन्माला आला तो मरणार, मग त्याच्या उलट मेलेला आहे तोही जन्मणार. आपण पाहिलं ह्या जगात जे काही चाललेलं हे सगळं चक्र आहे. म्हणून आपल्याकडे काय म्हटलेलं आहे? सृष्टी चक्र. आपल्या धर्मात सगळ्या कल्पना चक्राच्या आहेत, बघा सर्क्युलर सगळं चक्र आहे. पण दुसऱ्या धर्मात विशेषतः जे आपले ज्यांना म्हणतात कुठला धर्म बायबलच्या संबंधित म्हणजे मोझेक मोझा मोझेस पूर्वी मध्यपूर्वेत मोझेस म्हणून एक पूर्वी मोठा धर्मगुरू होऊन गेला. त्याचे जे अब्राहमिक हा त्याला म्हणतात अब्राहमिक रिलिजन. तर इस्लाम ख्रिश्चन आणि ज्यू हे जे तीन धर्म आहेत यांच्यात चक्राची कल्पना नाही आहे, त्यांच्यात पुनर्जन्म नाही आहे, ते पुनर्जन्म नाही मानत. अरे मग दुःखाचं कारण काय? पुनर्जन्म जर मानव या जीवनात तुम्हाला दुःख काय येतात? एक मनुष्य अब्जाधीशाच्या घरी जन्मतो, एक बालक भिकाऱ्याच्या घरी जन्मतो, एकाला मूल नको असताना जन्माला येतं आणि दुसऱ्याला हवं असताना जन्माला येत नाही, आणि त्याला तो जे मूल जन्माला येतं त्याचं किती कौतुक होतं मग, आणि एखाद्याला मूल नको असताना जन्माला येतं त्याचं पूर्ण दुर्लक्ष होतं. आता त्या मुलाचं काय दोष याच्यात ह्या बाबतीत पाहिलं तर? पण काहीतरी कारण आहे. एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल याचा अर्थ तिला कारण नाही असं नाही. उदाहरणार्थ समजा मी जंगली भागात गेलो आणि बॅटरीवर लाईट दाखवला त्याला, तर त्याला वाटेल हा मनुष्य देव आहे, अरे बापरे बॅटरीवर लाईट करतो. त्याला कळत नाही हे कसं होतं, पण आपण अभ्यास केलेला आहे, आपल्याला माहिती आहे कसं होतं. म्हणून भगवंत 15व्या अध्यायात स्पष्टपणे सांगतात की हा पुनर्जन्म जो आहे, हे जे आहे, जीव कसा वेगवेगळे जन्म घेतो आणि कसा वेगवेगळ्या याच्यातनं जातो योनीतनं, भुंजानम वा स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. हा जो जीवात्मा आहे हा वेगवेगळ्या योनींमध्ये कसे कसे उपभोग घेतो, कशा कशा वेगवेगळ्या योनी स्वीकार करतो आणि तो कसा कसा ह्या भौतिक जगाचा उपभोग घेतो हे कोण पाहू शकतो? पश्यंती ज्ञानचक्षुषा. यतंतो योगी नश्चन पश्यंत्यात्मन नवस्थितम यतंतो प्रकृतात्मानो नैनम पश्यंत्याचे सहा. जो योगी आहे, जो आत्मज्ञानाच्या मार्गावर आहे, त्याला हे पुनर्जन्म कसे होतात, जीव वेगवेगळ्या योनीतनं कसा जातो, कसा आनंद घेतो, कसा दुःख प्राप्त करतो, हे सगळं त्या योग्याला दिसतं, तो पाहू शकतो. पण जो अचेतस आहे, जो योगात नाही आहे, जो अध्यात्मात अभ्यास करत नाही, त्याला ह्या गोष्टी होत असून दिसत नाही, होत असून दिसत नाही. आपण पाहतो धर्मराजांना एकदा यमराजांनी प्रश्न विचारला, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जगात सर्वात आश्चर्याची अद्भुत गोष्ट कोणती आहे? तर धर्मराजांनी काय उत्तर दिलं? दिने दिने गच्छंती लोकानी यमालये शेषा स्थावरा इच्छंती किमाश्चर्यम मतःपरम. अरे लोक रोजच्यारोज पाहतायत की अनेक प्राणी मरतायत, अनेक लोक मरतायत, तुमचे आजोबा गेले, तुमचे आई वडील गेले, तुमचे आणखीन कोण बरोबरीचे नातेवाईक गेले, प्राणी तर रोजच्यारोज पाहतो आपण मरताना. दिने दिने गच्छंती लोकांनी यमालये शेषा स्थावरा इच्छंती किमाश्चर्य मतःपरम. जो जिवंत आहे त्याला वाटतं माझ्यावर ही वेळ कधीच येणार नाही, माझ्यावर ही वेळ कधीच येणार नाही असं त्याला वाटत असतं, आणि त्यामुळे या गोष्टीचा तो कधी विचारच करत नाही. जब तक जीना हे जिलो असा त्याचा असतो. पण जो आध्यात्मिकदृष्ट्या ज्याची जागृती होते, ज्याला सत्संगामुळे या गोष्टींची माहिती मिळते, तो या मार्गावर येतो, आणि मग तो कसं यातनं मुक्त व्हायचं याचा विचार करायला लागतो. आणि मग हे भगवद्गीता हे जा ग्रंथ आहे, हे ते ज्ञान देणारा ग्रंथ आहे. भगवद्गीता हा तुम्हाला कुठल्याही भौतिक प्रगतीच्या मार्गावर नेणारा ग्रंथ नाही. तुमचे कुठल्याही भौतिक गोष्टी त्यात फरक पडणार नाही त्यामुळे. म्हणून हे जे आपल्याकडे जे एक अध्यात्माची कल्पना आहे, गुरु, आणि मग गुरुच्या कृपाने मला हे प्राप्त झालं, मला ते प्राप्त झालं, मग पुष्कळ लोक गुरुकडे म्हणजे आपले प्रश्न सोडवायला जातात. असे बरेच गुरु आहेत की तुम्हाला काय अडचण आहे, मग ते काहीतरी उपाय देतात. आपल्या TV वर अनेक लोकांचे कार्यक्रम चालतात, तुम्ही पाहिलंय. एक मला वाटतं एक खास चॅनलसुद्धा आहे की ते नुसतं प्रश्न विचारायचे आहेत, मग तो सांगतो की काय करा तुम्ही. तर हे गुरु आध्यात्मिक गुरु नव्हे. ठीक आहे, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून तुमचे भौतिक अडचणी सोडवू शकता, ठीक आहे, ती सुद्धा एक मानवाची गरज आहे, पण ते अंतिम नाही आहे. म्हणून हे असे ज्यांच्या सत्संगाने किंवा ज्यांच्या आशीर्वादाने किंवा ज्यांच्या शिष्यत्व पत्करण्याने आम्हाला खूप लाभ झाला, माझा हा प्रश्न सुटला, माझा तो प्रश्न सुटला, ठीक आहे, म्हणजे आपण त्याचा अनादर करायचा नाही, पण ते अंतिम नाही आहे. अध्यात्माचा उद्देश तुमचे भौतिक प्रश्न सोडवणं नाही आहे. तुम्हाला जन्म जरा व्याधी मृत्यू हे जे चक्र चालू आहे, जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य, किंवा वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देई. भगवंत मृत्यूचं वर्णन दुसऱ्या अध्यायात कसं करतायत, वासांशी जीर्णानी फटके तुटके कपडे ज्याप्रमाणे मनुष्य सोडून देतो, वासांशी जीर्णानी यथा विहाय त्याग करतो, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी जुने फाटके तुटके कपडे सोडून देतो आणि चांगले कपडे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा मृत्यूच्या वेळेला हे जीर्ण शीर्ण शरीर सोडून देतो आणि नव्या शरीरात प्रवेश करतो. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे तर हे जे आत्म्याचं जे सारखं वेगवेगळ्या योनीतनं भ्रमण आहे याला आपण म्हणतो संसार चक्र किंवा भवसागर. भवसागर म्हणजे काय, जन्म मृत्यूच्या सारख्या लाटांमध्ये पोहत राहणं. आपला जो जीव फेले विषय सागोरे, हा जो सागर आहे हा इंद्रियतृप्तीचा सागर आहे आणि त्याच्यात तो पडलेला आहे. आणि मग आता इंद्रियतृप्ती करायची तर तुम्हाला शरीर पाहिजे ना, त्याच्याशिवाय इंद्रियतृप्ती होणार कशी, बिना शरीराची कशी होणार. बघायचं तर डोळे पाहिजे, ऐकायचं तर कान पाहिजे, चव घ्यायची तर जीभ पाहिजे, तोंड पाहिजे, म्हणजे तुम्हाला मशीन पाहिजे. तर शरीर हे एक प्रकारचं मशीन आहे, हे मशीन आहे आणि त्याचं वर्णन फार छान केलेलं आहे. एवढा श्लोक आपण नाही करूया. आत्मानम रथिनम विद्धी, शरीर कसं आहे, आत्मानम रथिनम विद्धी, या शरीर रूपी रथात आत्मा नावाचा एक प्रवासी आहे. रथिनम रथात बसलेला, शरीरम रथिनम विद्धी, सॉरी आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव च. शरीर जे आहे हे एक प्रकारचा रथ आहे. मग रथाला काय काय असतात, घोडे असतात, लगाम असतो आणि सारथी असतो. आत्मा काही रथ चालवत नाही, हा रथिनम प्रवासी आहे, चालवणारा ड्रायव्हर, चालवणारा चालक रथिनम. मग ते कोण आहेत, आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव च बुद्धिम तू सारथिम विद्धी. बुद्धी जी आहे तुमची, आपल्या शास्त्रात मन आणि बुद्धी या दोघात फरक केलेला आहे. मन म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा इंद्रिय, मन म्हणजे आपल्या पंचेंद्रिय जे आहेत ही जी कोणते चोक्षम श्रोत्रम चक्षु स्पर्शनमच्या रसनम घ्राणमेव च. श्रोत्रम कान, चक्षु डोळे, रसनम जिव्हा, स्पर्शनम त्वचा आणि घ्राणम नाक, ही जी पंचेंद्रिय आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवणारं मन, पण त्या मनावर नियंत्रण ठेवणारी बुद्धी. मग आता तुम्ही म्हणाल फरक काय, जेव्हा मन एखादं गोष्ट म्हणतं की चला आज जाऊया जरा मजा मारूया काहीतरी करूया, बुद्धी म्हणते करू नको. जसं व्यसनी लोकांच्या बाबतीत होतं, उदाहरणार्थ ते व्यसनाच्या आहारी जातात, त्यांची बुद्धी त्यांना सांगत असते अरे बाबा दारुडे लोक, अरे बाबा नको करू, तुझी काय अवस्था आहे, घरचे लोक काय कसे काय, पण त्यांना ते आवरत नाही, म्हणजे मन आवरत नाही. बुद्धीचा मनावर नियंत्रण नाही म्हणून मन आवरत नाही आणि मग इंद्रिय ओढून नेतात. मग काय म्हटलंय, बुद्धिम तू सारथिम विद्धी, म्हणजे बुद्धी जो आहे हा सारथी ड्रायव्हर, ड्रायव्हर मुख्य हो की नाही. रथ जर असेल तर रथी म्हणजे रथ चालक तो मुख्य आहे. बुद्धिम तू सारथिम विद्धी मनोप्रग्रहमेव च. प्रग्रह म्हणजे लगाम, मन हा लगाम आहे. आणि घोडे कोण आहेत, पंचेंद्रिय, नाक कान डोळा जिव्हा त्वचा, आणि हा नाक कान डोळे जिव्हा त्वचा पाच पंचेंद्रिय, हे पाच घोडे आहेत. आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव च बुद्धिम तू सारथिम विद्धी मनोप्रग्रहमे च इंद्रियाणी हयान याहूर. ही जी इंद्रिय आहेत ही पाच घोडे आहेत. विषयांस्तेषु गोचरान, त्यांची प्रवृत्ती काय आहे, आपापल्या विषयांकडे धावायचं. डोळे सौंदर्याकडे धावतात, कान सुंदर आवाजाकडे धावतात, नाक सुंदर वासाकडे जातं, जिव्हा सुंदर चवीकडे जाते, त्वचा चांगल्या स्पर्शाकडे जाते. या पाचही इंद्रिया आपल्यावर सारख्या मागण्या करत असतात. म्हणून भगवंत म्हणतात प्रकृतीस्थानी कर्षती. हा जो आत्मा आहे हा भौतिक जगात प्रकृतीस्थानी कर्षती. ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातना मनसष्ठान इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. मनाच्या अधिपत्याखाली ही जी पाच इंद्रिय आहेत या इंद्रियांसह प्रकृतीमध्ये म्हणजे ह्या भौतिक जगात अत्यंत कठीण संघर्ष करीत असतो. करतो की नाही आपला संघर्ष? कठीण आहे की नाही? दोन वेळचं जेवण करायचं म्हणजे संघर्ष आहे का नाही? घर कुटुंब चालवायचं, आपलं चरितार्थ चालवायचा, किती संघर्ष आहे. आता पूर्वी तरी थोडा होता, शेतावर जाऊन लोक कामं करायचे, स्वतःचं पिकवायचे, जे काय असेल ते खाऊन सुखी होते. आता आपल्याला प्रवास करा, पेट्रोल भरा, तिकडे मध्य पूर्वेत आग पेटली तर आमच्या इकडे पेट्रोल भडकतं, आमचा काय संबंध आहे त्याच्याशी? पण आमच्या इकडे पेट्रोल वाढतं. आणखीन काय भानगड झाली कुठे काही? हे आपल्या इथे त्याचा परिणाम, कारण जितकं जग जवळ आले तितके परिणाम जवळ आले. काही संबंध नसलेल्या गोष्टींचाही आपल्याला त्रास होतो. पूर्वी तसं नव्हतं, लोक सेल्फ सफिशियंट ज्याला म्हणतो आत्मनिर्भर होते. स्वतःच्याच शेतावर पिकवायचे, गाय असायची तिचं दूध काढायचे, जे पिकतील ते खायचे, जवळच्या जवळ 2-4 मैल चालत जायचे. आता आपल्याला कुठे कुठे प्रवासाला जावं लागतं, गावोगावी भटकावं लागतं, किती वाढलेले आहेत तकलिफी. तर जग जितकं जवळ आलंय तितकेच परिणामही एकमेकांच्या जवळ आले. म्हणून प्रकृती स्थानिक हर्षती, संघर्ष करतो आपण, सारखे संघर्ष चालू असतो आपला दिवस रात्र. तर ह्या संघर्षातनं सुटायचं असेल तर भगवंत सांगतात की मयेव मन आदत्स मयी बुद्धी निवेश निवसयस मावेव अत उर्ध्वं संशय. तू जर माझं मन माझ्यामध्ये गुंतवलंस, नामस्मरण केलंस, माझं सतत चिंतन केलं, तर सतत चिंतनाचा उपाय म्हणजे नामस्मरण, सर्वात सोपा उपाय. तर त्याचं उदाहरण कसं देता येईल? शेवटचं उदाहरण ही लोखंड. लोखंड कसं असतं? थंड असतं, त्याच्यात काही नसतं. पण ते जर तुम्ही सतत अग्नीत ठेवलं, आगीत ठेवलं, तर हळूहळू काय होतं? आगीचे गुण लोखंडामध्ये येतात. येतात की नाही? लोखंड गरम होतं, आग होते, ते लोखंड कशाला लावलं तरी ते पेटवतं. म्हणजे आगीचे गुण लोखंडात येतात. का येतात? कारण ते लोखंड सतत आगीच्या संसर्गात राहतं. तसंच नामस्मरणाच्या संसर्गात जर तुम्ही राहिलात तर काय होईल? भगवंतांची जी ताकद आहे, भगवंतांची जी शक्ती आहे, भगवंतांची जी कृपा आहे, ती एक प्रकारची आग आहे, ती तुमच्यात येईल. भगवंतांची कृपा तुमच्यात येईल. आणि मग हे जे षड्रिपू आहेत, आता तुम्ही अंगाची घाण किंवा शरीर मैला झालं तर तुम्ही मळलं तर तुम्ही आंघोळ करून साबू लावून वगैरे त्याला स्वच्छ करू शकता. पण मनाचा जो कल्मिष आहे, मनाचं जे हे आहे, म्हणजे कॉन्टॅमिनेशन ज्याला आपण किल्मिष किंवा कलियुगाची जी ही किल्मिष आहे, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे जे षड्रिपू आहेत जे आपल्या शरीरात वास करतायत, ते कुठल्या साबुनी औषधांनी जातील का? आहे का कुठलं औषध? हे षड्रिपूवर हे औषध आहे. तुम्हाला राग येतो ना, हे औषध घ्या. तुम्हाला लोभ आहे ना, हे औषध घ्या. तुम्हाला मत्सर वाटतो ना, हे औषध घ्या. ज्या भौतिक जगात ह्याला औषध नाहीये, मग ह्याच्यावर औषध कोणतं? सर्वोत्तम भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांचं चिंतन, भगवंत सत्संग. ह्या उपायाने तुम्ही या षड्रिपूंवर नियंत्रण मिळवू शकता. जे तुम्हाला छळतात ते कमीत कमी, अगदी नियंत्रण नाही आलं तरी त्यांचा छळ कमी होतो, एवढं निश्चितच. म्हणून म्हटलेलं आहे की कृष्णाचं जर नामस्मरण केलं तर शोक लोभ भयापहा, शोक मोह भयापहा, यस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्ते उत्पद्यते पुंसा शोक मोह भय अपहा. जर तुम्ही भगवंताचं जस्याम वै श्रूयमाणायाम ऐकण्याचं, म्हणू नका, ऐका. एक आता मशीन मिळतं हरे कृष्ण महामंत्राचं, ते लावा घरात, ऐकत राहा, काम करता करता ऐकत राहा, कानावर पडू द्या. जस्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे, सर्वोत्तम पुरुष कृष्ण, त्यांनी काय होतं? भक्ती उत्पद्यते, भक्ती उत्पन्न होते पुंसा मानवाच्या मनात. आणि मग काय होतं? शोक मोह भय अपहा. आता शोक पहिलं, सर्वात शोकाचं पहिलं कारण काय? मोह. जेव्हा माणसाला मोह होतो तेव्हा दोन गोष्टी होतात. एक तर तो मिळवायचा प्रयत्न करतो त्यात अयशस्वी होतो म्हणून दुःख वाटतं त्याला, आणि जर ते मिळालं तर ते जाईल म्हणून ते टिकवण्यासाठी भय. हो की नाही? आपण पाहतो लोक आपल्या प्रॉपर्टीज, आपले धन किती धडपड करून टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात, म्हणजे भय. हे भय. नंतर शोक, ते जर गेलं तर शोक, आणि मोह, मोह तर सुरुवातच आहे सगळ्याची. मग मोह टाळा, मोह टाळा, मोह टाळा, हे करा, निरीच्छवा, निर्गुण निराकार हे करा, असं करा. अरे पण ते नुसतं करून होत नाही. त्याच्यासाठी एखाद्याला म्हटलं तू चांगला आरोग्यवान हो, मग आरोग्यवान हो तर काय बाबा, व्यायाम कर, पहिलवान हो, पळ, धावायला जा, चांगला आहार घे, या उपाय आहेत. तसेच हे उपाय आहेत की तुम्हाला जर ह्या शोक मोह भय ह्या ज्या तीन गोष्टी आहेत यातनं जर मुक्त व्हायचं असेल तर काय, श्रुण माया नाम कृष्णे परमपुरुषे, कृष्णाचं चिंतन करा, कृष्णाचं नामस्मरण करा, कृष्ण कथा श्रवण करा, मग त्याने काय होईल, या तीन गोष्टीतनं तुम्हाला मुक्ती मिळेल, शोक मोह भय. आणि मग शेवटी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय हो, तुम्ही पैसे मिळवता, धन मिळवता, जे काही करता कशासाठी करता, सुख समाधान शांती, बरोबर आहे ना. एखादा मनुष्य कोट्याधीश आहे पण त्याला समाधान नाही, सुख नाही. अनेक उदाहरणं आहेत, आपण पाहतो वर्तमानपत्रात येत आहेत कसे कसे चांगले चांगले लोक, पाश्चात्य जगातले उत्तम उत्तम गायक, कोट्याधीश गायक, ज्यांच्या चरणाशी मायकेल जॅक्सन, तुम्हाला उदाहरण माहिती असेल, ड्रग खाऊन मेला, काय त्या माणसाची एकेका कॉन्सर्टला तो किती पैसे घेत होता, किती लोकांना आवडत होता तो, किती लोक त्याचे चाहते होते, पण तो मात्र नशेच्या आहारी गेलेला होता, नशेच्या आहारी गेलेला होता. काय कारण, जर वैभव आणि आर्थिक यांनी जर मनुष्य सुखी होत असता तर जगातले सगळे श्रीमंत लोक सुखी दिसले असते हो, सगळेच सुखी असते, पण नाही, आपण पाहतो किती ते ह्याच्यात असतात. तर म्हणजे भौतिक रेलचेल ज्याला आपण म्हणतो, भौतिक साधन संपत्तीने तुम्हाला चिरंतन शांती, चिरंतन समाधान मिळणार नाही. अनेक लोकांनी, चांगल्या चांगल्या लोकांनी आत्महत्या केल्या. एल्विस प्रिस्ले नावाचा पाश्चात्य जगात सर्वोत्तम गायक, सर्वोत्तम म्हणजे ऐन तरुण वयात त्याच्या पायाशी नुसती लक्ष्मी आणि कीर्ती आणि काय म्हणतात ज्याला कौतुक, अरे काय गातो, काय काय त्याचे कार्यक्रम, तरुण वयात त्या माणसाने आत्महत्या केली. किती उदाहरणं आहेत. इंग्लंडची राणी प्रिन्सेस डायना, तिला अशी रोग झाला होता की तिला जिभेला चवच नव्हती, काळजीनी आणि चिंतेनी जे काही घडलं. तर म्हणून शोक जर यातनं सुटायचं असेल, गीतेचा अभ्यास करा, नामस्मरण करा आणि आपलं जीवन सुखी करा. हरे कृष्ण. शिल प्रभुपाद की, श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुद्रा मैया की, श्री श्री गौर निताय की, गौर प्रेमानंदे.